चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर विक्री ठप्प असूनही महाराष्ट्रात भागवली जात आहेत ऊस बिलं। अतिरिक्त साखर आणि लॉकडाऊनमुळे साखर विक्री ठप्प होऊनही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिलं भागवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत। महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांनी आतापर्यंत 95% FRP भागवण्यात यश मिळवलं आहे। 2019-20 गाळप हंगामात कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून 549.98 लाख टन ऊस खरेदी केला होता। 15 मे पर्यंत FRP 13,161.69 करोड रुपये होतात, ज्यापैकी 12,548.30 करोड रुपये भागवले आहेत। अतिरिक्त साखर साठ्याच्या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी कारखान्यांनी आता ऊसाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं आहे। कोरोना संकटामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला, तरीही साखर कारखाने हिमतीनं या संकटाचा सामना करत आहेत। आता महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपला आहे। इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्यानुसार महाराष्ट्रात 15 मे 2020 पर्यंत 60.87 लाख टन साखर उत्पादन झालं होतं, तर गेल्या वर्षाच्या 2018-19 हंगामात उत्पादित 107.15 लाख टनाच्या तुलनेत जवळपास 46.3 लाख टन कमी आहे। सध्याच्या गाळप हंगामात 145 कारखान्यांनी यापूर्वीच राज्यात गाळप कार्य बंद केलं आहे आणि सध्या केवळ एक कारखाना सुरू आहे, तर गेल्या वर्षी याच तारखेला गाळप हंगाम 30 एप्रिल 2019 संपला होता। या हंगामात 146 साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता। यंदा राज्यातील साखर कारखान्यांना दुष्काळ आणि महापुराचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे साखर उत्पादन कमी झालं।